Hare Krishna. सगळ्यात पहिले मी आपल्या सगळ्यांचं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ नाशिक यांच्यातर्फे या कार्यक्रमात स्वागत करतो आणि विशेष करून श्रीमान जानकीनाथ प्रभू आणि त्यांची या गावातली गावकऱ्यांची टीम यांचाही धन्यवाद करतो. खरं तर हा विषय हा खेड्यातल्या व्यक्तीने येऊन शहरातल्या व्यक्तींना सांगायला पाहिजे. म्हणजे खरं तर मी एकट्याने खाली बसायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी वर येऊन सांगायला पाहिजे की आम्ही कसं साधं राहतो ते बघा आणि तुम्ही पण असं वागा म्हणजे सगळा जग किंवा सगळा देशच चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होऊ शकेल. तरी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी विषयाला सुरुवात करतो. मी काही प्रश्न विचारेन त्यांची, ज्यांना फक्त उत्तर माहिती आहे त्यांनी हात वर करायचा. आपण या व्यक्तीला ओळखतो का? सांग रे कोण आहे? हा, छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला पण माहिती की शिवाजी महाराज आहे. त्यांच्या बरोबर त्यांचे समकालीन आदिलशहा आणि कुतुबशहा हे होते. शिवाजी महाराजांनी यांच्यात राजांमधला मुलूक घेतला आणि यांचे मुलूक शिवाजी महाराजांपेक्षा कित्येक पटीने मोठे होते. या दोघांची पूर्ण नावं कोणाला माहिती आहेत? कोणी हात वर करा. आदिलशहाचं पूर्ण नाव, कुतुबशहाचं पूर्ण नाव. ते शिवाजी महाराजांच्या कैक पटीने श्रीमंत होते पण त्यांचं नाव आपल्याला माहित नाही. ठीक आहे, दुसरे यांना कोण ओळखत? सगळे मुलांपासून सगळे ओळखतात ना. सांग रे, तू सांग. नेहा सर, संत ज्ञानेश्वर यांची प्रॉपर्टी माहितीये काय कोणाला? यांनी 16 वर्ष समाधी घेतली आळंदीत. बरं, त्या वर्षी तिथे पाटील कोण होते माहितीये का गावाचे? आळंदीचे पाटील कोणीतरी असतील? नाही माहित. बरं, आज कोण आहेत आळंदीचे पाटील? पोलीस पाटील कोण आहे? कोणाला माहितीये? नाही माहित. आणि हे कोण आहेत? आपण आता माताजींकडे जाऊ. सांग कोण आहेत? तुकाराम महाराज. आणि देहूचे सरपंच कोण आहेत? म्हणजे ज्या पाटीलकीसाठी ज्या सरपंचगिरीसाठी आपण एवढं सगळं आपलं आयुष्य वाया घालवतो त्यांना नंतर 400 वर्षानंतर कोणी ओळखत नाही, कोणालाही माहित नाही ते कोण आहेत. आणि ज्या व्यक्ती एकदम साधं राहतात त्यांना मात्र सगळेजण लक्षात ठेवतात. बरं, ही व्यक्ती जरा पुढची अवघड आहे, बघा कोणाला येते का. माहिती ते कोण आहे? आर्य चाणक्य. आर्य चाणक्यांनी ओळखत तुम्ही. मग त्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये सर्वात श्रीमंत माणसाचं नाव काय माहिती का? म्हणजे ज्या श्रीमंतीच्या मागे आपण लागलोय त्याला काही व्हॅल्यूच नाही आहे खरं म्हटलं तर. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण याच्यासाठी घेतलं की फक्त संतांचीच उदाहरण घेतली तर लोकांना वाटेल की अरे ते संत होते म्हणून ते तसे राहायचे. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची लूट केली तेव्हा 300 घोड्यांवर त्यांनी सगळी ती सुरतेची लूट आणली आणि विसेवाडीचा किल्ला आणि लोहगड या दोन पुण्याजवळच्या किल्ल्यांवर त्यांनी ती लूट ठेवली. पण 300 घोड्यांपैकी एकही घोडा त्यांनी राजगडावर नेला नाही. की आपल्या घरी पण एखादा घोडा नेला तर 300 घोड्यांपैकी एक घोडा जर राजाने नेला असता तर कोणी विचारलं असतं की का हो शिवाजी महाराज तुम्ही काय घेऊन चालले म्हणून, पण त्यांनी नेला नाही. आणि त्यामुळे त्यांना त्या विसापूरचा किल्ला आणि लोहगड याच्यावर जी संपत्ती ठेवली होती त्याचा हिशोबही कोणाकडे मागावा लागला नाही कारण सगळे त्यांचे सवंगडी तसेच होते साधे. दुसरं उदाहरण ज्ञानेश्वर तुकाराम संत होते आपल्याला माहिती आहेत म्हणून घेतलं. आर्य चाणक्य जेव्हा त्यांच्या घरी यायचे आणि जेव्हा ते राज्यकारभाराचं काम करत असायचे तेव्हा त्यांचा दिवा वेगळा असायचा आणि जेव्हा ते स्वतःचं वाचन करायचे तेव्हा तो राज्याच्या राज्याकडनं घेतलेल्या तेलाचा दिवा ते विझवायचे आणि स्वतःच्या पैशाचं पदार्थ तेल घालून ते दुसरा दिवा लावायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास चालायचा. आणि आता सध्याची आपण परिस्थिती पाहिली तर राज्य सरकारच्या तिजोरीतून आपल्या तिजोरीत कसा पैसा येईल हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे त्याच्या मागे धावत आहेत म्हणून हे उदाहरण घेतलं. भगवद्गीतेमध्ये आपल्या मनातल्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या भगवंतांनी दोन श्लोकांमध्ये व्यक्त केलेले आहे. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदम अस्ति इदम इदम मे भविष्यति पुनर्धनम असौ मया हतः शत्रु निश्चय चापरादपि ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. कोणाला कळल्याचा अर्थ दिल्यानंतर, आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करीन, हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल, हा माझा शत्रू आहे आणि मी त्यावर मात केलेली आहे आणि माझे इतर शत्रूही परास्त होतील, मी सर्वांचा ईश्वर आहे, मी भोगता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे, माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच एक धनाढ्य मनुष्य आहे, माझ्यासारखा बलवान व सुखी इतर कोणी नाही. माझ्या मते सगळ्यांचीच थोडी ना म्हणजे काही महत्वाकांक्षा ही अशीच आहे की आपल्याला सुखी व्हायचंय, बलवान व्हायचंय, आजूबाजूला आपल्याला खूप नातेवाईक गोळा करायचे की ते पण आपल्यासारखे बलवान आणि सुखी असतील आणि मग लोकांना दाखवायचंय, म्हणूनच कर्ज काढून लग्न होतात लोकांना दाखवण्यासाठी. वैदिक विधीसाठी एवढा पैसा लागत नाही पण तरी कर्ज का काढलं जातं की लोकांना दाखवायला की मी किती श्रीमंत आहे किंवा माझी पद काय ती काळावी म्हणून. तर भगवंतांनी हे वर्णन केलं आणि भगवद्गीतेमध्ये आहे पण भगवंत कोणाचं हे वर्णन करतायत, भगवंत म्हणतात असा असुरी मनुष्य विचार करतो की माझ्याकडे संपत्ती आहे आणि ती कशी वाढेल त्याच्यासाठी प्लॅन करणं किंवा जे काही आपले शत्रू आहेत त्यांचा नाश कसा होईल त्याचं प्लॅन करणं हे सगळं असुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे असं भगवंत म्हणतात. मग आता कलियुगात किती असुर आहेत हे मोजण्यापेक्षा किती चांगली लोक आहेत, किती संत आहेत हे मोजणं सोपं आहे कारण असुरांची संख्या खूपच जास्त आहे. आणि कलियुगाचं वर्णन असं केलं आहे की सत्ययुगामध्ये वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळे असुर होते, म्हणजे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचे ग्रह वेगळे होते आणि त्यांनी जी पृथ्वी बुडवली तिथे मनुष्य लोक राहत होते. नंतर पुढे काय झालं, पुढे त्रेतायुग आलं, राम आणि रावण, राम एका देशात रावण दुसऱ्या देशात, नंतर पांडव म्हणजे द्वापार युग. द्वापार युगात काय झालं की एकाच घरात कौरव राक्षस पांडव संत. मग आता कलियुगात काय झालं असेल, आता घरापर्यंत आलेले देव आणि दानव आता एकाच शरीरात बसतात, आपलं एक मन असतं ते असतं दैवी मन की ज्यांना वाईट प्रवृत्ती नको असतात, त्यांना अति लोभ नको असतो, अति इच्छा नको असते, आणि दुसरं असतं राक्षसी मन, मला हवं मला हवं अजून हवं आणखीन हवं असं ते करत असतं. आता ज्या मनाला आपण खाद्य देऊ ते मन आणखीन ताकदवान होतं, मग नंतर हळूहळू अशी वेळ येते की ते जे चांगलं मन असतं ते काही बोलायला लागलं की हे जे असुरी मन असतं कानाखाली लावतो त्याच्या आणि म्हणते चुंबेश मी सांगतो तेच व्हायला पाहिजे आणि मग आपली साधी राणी राहून जाते फक्त म्हणण्यापुरती. तर म्हणून हा विषय महत्वाचा आहे. तर आता आपण अभ्यास करणार की साधी राहणी का गरजेची आहे, जर उच्च राहणीने जर आपल्याला जर सगळं चांगलं मिळत असेल गाडी घोडा बंगला वगैरे तर मग साधी राहण्याची गरजच काय, उगच कशाला दाखवायचं की आम्ही गरीब आहोत म्हणून. तर म्हणून आपण आधी उच्च राहणी तथाकथित जी आहे तर त्याचे काही तोटे बघणार आहोत. पहिला आहे अतिश्रम. फक्त उच्च आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला अतिश्रम करावे लागतात आणि याला प वर्ग असं म्हणतात. प म्हणजे परिश्रम, केवढे परिश्रम करायचे की फ म्हणजे तोंडाला फेस येईपर्यंत परिश्रम करायचे, मग बोलता येत नाही एवढा दम लागतो, मग भय उत्पन्न होतं की जे काय कमवलेलं आहे ते कोणी घेऊन तर जाणार नाही आणि ह्या भीतीमध्येच आपलं म म्हणजे मृत्यू होऊन जातो. म्हणजे हे प फ ब भ म हे आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून आपण साधं राहायला पाहिजे, म्हणजे अपवर्ग आपण झालं पाहिजे, म्हणजे प वर्ग आपल्या आयुष्यात येता कामा नये. कारण भगवंत आपली गरज सहज भागवतो पण आपल्या ज्या इच्छा आहेत त्या भागवणं भगवंताच्या इच्छेविरुद्ध असतो. भगवंत रोज हत्तीला 400 किलो खाद्य देतो. त्याच्यापेक्षा मोठा सगळ्यात प्राणी आहे व्हेल मासा, जो समुद्रामध्ये आहे, तो रोज 4 टन खाद्य खातो. 4 टन म्हणजे 40 क्विंटल. आणि आपल्या कुटुंबाला वर्षभरासाठी 2 किंवा 2.5 क्विंटल गहू पुरतो. म्हणजे जो भगवंत काही प्राण्यांना दिवसभरात 4 टन अन्न पुरवू शकतो, तो आपल्याला रोज 400-500 ग्रॅम नाही पुरवू शकत. पण जर एका चौरस्त्यावर चौकामध्ये एखादं गव्हाचं पोतं उघडं ठेवलं, तर चिमणी येते, 4-5 दाणे घेते, पोट भरेल एवढं अन्न घेते, उडून जाते. गाय येते, तोंड घालते, 4-5 घास घेते, पोट भरलं, निघून जाते. माणूस येतो, काय करतो माणूस? कोणी सांगू शकेल? ते पोतच घेऊन जात. जर त्या माणसाने सुद्धा 2 वेळेच्या पोळी पुरती कणिक होईल तेवढं जर घेतलं आणि जर घेऊन गेला, तर ते पोत साधारण 4-5, 6-7 कुटुंबांना पुरेल. ते 6-7 कशाला, 50 कुटुंबांना पुरेल. पण माणसाची हाव कमी होत नाही, गरज भागलेली असते पण हाव भागत नाही. म्हणून ती हाव पूर्ण करण्यासाठी मग परिश्रम करायचे, आणि अति परिश्रमामध्ये मग आजारी पडायचे. तर अतिश्रम होतात उच्च तथाकथित उच्च राहणी दाखवायला. आणि पुढे काय होतं, मग सामाजिक सुसंवाद होत नाही. कारण प्रत्येकाला स्वार्थ आहे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. किती पाहिजे? तर माझंही मला पाहिजे, तुझंही मला पाहिजे, आणि तुझ्या वडिलांचं पण मलाच पाहिजे. असेच जर सगळे एकमेकावर उठले तर मग सामाजिक सुसंवाद होतच नाही. मग होतो तंटा, आणि मग तंटा मुक्तीचं अभियान करायला लागतं. पण जर सगळेच साधे राहत असतील तर ही तंटा मुक्ती करायची गरजच नाही. क्लिअर दिसतंय ना? कौटुंबिक कलह होतात. कमीत कमी गावात तरी मी अशी परिस्थिती मानतो की नवरा बायको एकमेकांशी दिवसभरात 1 तास तरी बोलत असतील. पण शहरातली परिस्थिती फार भयानक आहे. शहरामध्ये दोघेही नोकरी करतात, दोघांच्याही वेळा थोडा वेगळा असतात. नवरा सकाळी उठून जातो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते, बायको रात्री येते तेव्हा नवरा झोपलेला असतो. अशा बऱ्याच ठिकाणची स्थिती आहे. काय काही ठिकाणी तर पाश्चिमात्य देशामध्ये वडील मुलाला 5 दिवसातून एकदा भेटतात. एक तर अशी कथा आहे की दरवेळेस एक मनुष्य सकाळी लवकर जायचा आणि रात्री उशिरा यायचा. सकाळी निघतानाही मुलं झोपलेली असायचे आणि रात्री आल्यावरही मुलं झोपलेली असायची. तर एक दिवस तो जात नाही तर तेव्हा तो मुलगा आईला विचारतो, हे कोण नवीन आला आपल्याकडे? म्हणजे मुलांना वडील माहित नाही, इतके अतिश्रम. आणि जर नवरा आणि नवऱ्याला बायको, बायकोला नवरा माहित नाही, पती पत्नी एकमेकांना एकमेकांशी सुसंवाद साधू शकत नाही, आई वडील मुलांशी व्यवस्थित बोलू शकत नाही, तर मग काय होतात? कौटुंबिक कलह, वादावादी. मग मोठे मोठे बंगले असतात पण त्याच्यात दोघच जण राहत असतात आणि एक एका खोलीत आणि दुसरा एका खोलीत. मला आठवतं माझे आजोबा जेव्हा नाशिकमध्ये राहायला आले तेव्हा ते भाड्याच्या खोलीत राहत होते. त्याला हल्लीच्या त्यात 1 BHK फ्लॅट, म्हणजे 1 बेडरूम हॉल आणि किचन असा होता, भाड्याचा होता. पूर्वीच्या लोकांना भाड्याच्या घरात लायची लाज नाही वाटायची. हल्ली स्वतःचा एक घर घेऊन आणखीन एक घर घ्यायची इच्छा लोकांना असते. त्या भाड्याच्या घरात त्यांच्या देखरेखीखाली आमचे 10 नातेवाईक शिकले. म्हणजे 3 खोल्यांच्या घरामध्ये माझे आई वडील, माझी आई, तिच्या बहिणी आणि आणखीन 10 नातेवाईक येऊन शिकले. पण कोणाला अडचण झाली नाही. आणि आज जर आपण कोणाच्या घरी गेलो तर चांगले 4-4 खोल्या असून सुद्धा त्यांना अडचण होते. का? तर तिजोऱ्या भरल्यात पण हृदय छोटी छोटी होत गेली. म्हणून सादरायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शरीरासाठी आपण हे पैसे गोळा करतो त्या शरीरातच ऱ्हास व्हायला लागतो. हारे चाणक्य म्हणतात की आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते सुवर्ण कोटी भीस, म्हणजे आयुष्याचा एक क्षण हा एक कोटी सुवर्ण मुद्रा देऊन सुद्धा परत मिळत नाही, आणि तसे दिवसेंदिवस आपण काय ते कागदी पैसा कमवण्यासाठी घालवतो, त्यासाठी आरोग्य पण घालवतो। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, सगळ्यांना हल्ली कुठल्या तरी शहरात जायचंय, आणि कुठल्या शहरात असं विचारलं तर सगळ्यांना वाटतं मुंबई, मुंबईत सगळे ऐशारामात राहतात असं आपल्याला इथे वाटतं, पण सगळ्यात दुःख जर असेल कुठे तर ते मुंबईत आहे। तर या मुंबईची काय स्थिती आहे आता, तर आता 2011 ची जी जनगणना झाली आहे तर त्याच्यामध्ये मुंबईच्या लोकांचं आयुष्य हे वाकी खुर्द वाकी बुद्रुक हे सगळं पकडून सगळे भारतातल्या सगळ्यांचं आयुष्य एकत्र जर केलं तर मुंबईच्या लोकांचं जे आयुष्य आहे ते भारतातल्या इतर लोकांपेक्षा 10 वर्षांनी कमी आहे। म्हणजे भारतातले माणसं साधारण जर 70 वर्ष जगत असतील तर मुंबईचा माणूस जेमतेम 60 वर्ष जगतोय। आता बघा, एके ठिकाणी आर्य चाणक्य म्हणतायत की आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते सुवर्ण कोटी भीस, म्हणजे एक क्षण आयुष्याचा इतका मोलाचा आहे की 10 म्हणजे कोटी कोटी सुवर्ण मुद्रा देऊन सुद्धा तो परत मिळता येत नाही, आणि मुंबईची वेडी माणसं ह्या पैशाच्या नादात 10-10 वर्ष आयुष्य घालून टाकतात वाया। आणि ही कुठली 10 वर्ष आहेत माहितीये, जेव्हा आपण भगवंतांची आराधना करू शकतो, जेव्हा आपल्या मुलांची बाळांची लग्न झालेली आहेत आणि आता आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत, तर अशी 10 वर्ष आपण वाया घालवतो, म्हणजे तर मनुष्य जन्मातच पूर्ण नुकसान करून घेतो। आणि अशा मुंबईकडे सगळे खेड्यातली लोक सगळ्या बाकीच्या शहरातली लोक धावत आहेत, म्हणजे आपण किती कपाळ करंटे होत बघा। भारतात सध्या ह्या 2011 जनगणनेमध्ये जर आपण पाहिलं तर 70% लोक आजारी आहेत कुठल्या तर कुठल्या तरी आजाराने, आणि 100 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1911 साली अशीच जनगणना झाली होती ब्रिटिशांच्या काळात, तेव्हा या आजारी लोकांची संख्या होती 10%। म्हणजे 100 वर्षात आपण प्रगती केली का अधोगती केली, म्हणजे जेव्हा लोक लवकर मीठ भाकरी खाऊन लवकर मंदिरात येऊन कीर्तन करत होते तेव्हा लोक 10% आजारी, आणि जेव्हा लोक पाय पसरून टेलिव्हिजन पाहतात पास्ता आणि मॅगी खात आहेत तेव्हा 70% आजारी। म्हणजे कशी प्रगती तथाकथित आहे हे तुम्ही बघा, आणि म्हणून साधी राणी महत्वाची आहे। ज्या शरीरासाठी आपण पैसे कमवतो, ज्या शरीरासाठी आपण मेहनत करतो, तर ते शरीर जर निरोगी नसेल तर काय उपयोग, म्हणजे दात आहेत तेव्हा तळे नाहीत किंवा असतील तरी ते खायचे नाहीत, आणि जेव्हा भरपूर तळे असतात तेव्हा दात नसतात। असंच एकदा मी झेरॉक्स काढायला गेलो होतो तेव्हा त्या झेरॉक्स वाल्याकडे एक पत्र वाचलं मी, त्याने असं लावून ठेवलं होतं एक कागद, त्याच्यावर लिहिलं होतं की मी देवाला विचारलं की देवा तुला मनुष्याबद्दल एवढं नवल का वाटतं, तर तेव्हा देव उत्तरला की मनुष्य पैसे कमवण्यासाठी आपलं सगळं आरोग्याचा नाश करतो, आणि मग ते आरोग्य परत मिळवण्यासाठी कमवलेले सगळे पैसे हॉस्पिटलला खर्च करतो। मनुष्य असा जगतो की कधी मरणार नाही, आणि मनुष्य असा मरतो की कधी जगलाच नाही, अशी भयानक परिस्थिती आज आपल्याकडे आली आहे। कारण आपण उगत काहीतरी काही भावना घेऊन बसलोय की हे आपल्याकडे आलं की आपण सुखी होऊ, असा बंगला झाला की आपण सुखी होऊ, आपण शहरात फ्लॅट घेतला तर आपण सुखी होऊ, पण असं काही नाही, सुख तर इथे मनात। तर म्हणून साधं राहणं गरजेचं आहे। बरं, उच्च राहण्यामध्ये फक्त भौतिक तोटे होत असते तरी चाललं असतं, आणखीनही काही तोटे होतात, हे तर आपल्या शरीराबद्दलचे तोटे, पण उच्च राहण्याच्या नादामध्ये काय होतं, निसर्गाचा ऱ्हास होतो, शुद्ध हवा, आता आपण ते छान बसलोय, कुठे पंखा लागलेला दिसत नाहीये, कुठे एसी लागलेला दिसत नाहीये. पण आज मुंबई काय, नाशिक काय, पुणे काय, तिथे पंख्याशिवाय बसू शकत नाही. हवाच नाहीये, हवा हलतच नाही. कशी हळणार? चार चार पाच पाच दहा दहा मजली दोन इमारतींमधनं हवा जाणारच कशी? शुद्ध पाणी. आज तुमच्यापैकी तुमच्या आजोबांना कोणी सांगितलं असतं की अहो तुम्हाला माहिती का 50 वर्षांनी शुद्ध पाणी विकत मिळेल म्हणून, आणि ते प्लास्टिक सारख्या घाणेरड्या पदार्थात पॅक केलेलं, की परत त्याने ते अशुद्ध होईल. काय बोलतोय म्हणून वेड्यात काढलं असतं. पण आज आपण पाणी विकत घेतोय. आपल्याला लाज वाटते लासलगावच्या रेल्वे स्टेशनचं पाणी प्यायला. आपण तिथे ती बाटली घेतो आणि ती कशी भरली असेल काय माहित. जर मी आज तुम्हाला सांगितलं की असंच जर आपण वागत राहिलो तर 50 वर्षानंतर आपल्याला हवा विकत घ्यायला लागेल, तर कोणाचा विश्वास बसेल? पण असाच विश्वास 50 वर्षापूर्वी आपल्या आजोबांचा बसला नव्हता. पण आज ती वस्तुस्थिती आहे. आपण आज जागे झालो नाही तर प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंपासारखे ऑक्सिजन पंप असतील. 20 रुपये टाकाल नाही, तेव्हा 20 रुपयाची किंमत फार कमी असेल. 1000 रुपयाची नोट टाका आणि 2 मिनिटं ऑक्सिजन घ्या. म्हणजे आपण कुठे चाललो? म्हणजे अंधारासारखं आपण एका ठिकाणी चाललो आहोत, एका दिशेने चाललोय, पण तिथे मोठा कडा आहे, तिथं आपण पडणार आहोत याची जाणीव कोणाला नाही. आपण आपल्या पुरतं बघूया, बाकीच्यांचं सोडा. जे त्याच्या मागे लागतात ते त्यांचं भोगतील, पण आपण तरी साधं राहून आपलं जीवन हे उगाच पैशाच्या मागे न लागता आपण भगवंतांच्या मागे लावलं पाहिजे. हा आजच्या प्रवचनाचा विषय. शुद्ध दूध कुठे मिळतं? अहो मी तर आता एक गोरक्षाच्या व्यक्तीबद्दल बरोबर बसलो होतो, तर ते म्हणे अहो गायी आहेत गावात पण दूध काढणारे नाही आहेत. शहरात तर नाहीच आहे, शहरात दूधच नाही, तिथे एक पांढरं केमिकल मिळतं त्याला आम्ही दूध म्हणतो. पण गायी आहेत गावामध्ये, पण त्याचं दूध काढणारे लोक नाहीत का? तर गावातले लोक 5-5 मैल चालत चालत जाऊन बीए बीकॉमच्या डिग्री घेतात की त्याला काही व्हॅल्यूच नाही आहे. त्यांना वाटतं की बीए बीकॉम झाल्यानंतर आपल्याला काय मोठी नोकरी मिळेल, आणि मोठं सोन्यासारखं शेत असतं त्याला लाथ मारतात. भयानक परिस्थिती. अति उष्णता आहे, अति थंडी आहे, पाऊस अनियमित झालेला आहे. आताच मी एका प्रभूजींची चर्चा करत होतो, तर ते म्हणाले की या वर्षी वाकीला सुद्धा कमी पावसाचा फटका बसला आहे आणि उत्पन्न काही जास्त झालेलं नाहीये. त्याला काही निसर्ग किंवा भगवंत जबाबदार नाहीये, आपणच जबाबदार. शेवटी कुठेतरी हिशोब होईलच ना. आपण कसे आईला लाथाबुक्क्याने हाणायचं आणि एकला आईने तापट मारले तर म्हणायचं आई किती क्रूर आहे असं आहे. मी तर म्हणतो आपण निसर्गाला जेवढे छळतो ना तेवढं आपण आपल्या आईला छळलं असतं तर आईने कधीच घराबाहेर काढलं असत. निसर्ग अजून तरी सहन करत. तर म्हणून या निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. निसर्गाला कमीत कमी त्रास दिला पाहिजे. आणि कमीत कमी कधी त्रास देऊ? जेव्हा आपण आपल्या गरजा कमी करू. शुद्ध अन्न कुठे? आजचा माणूस जगत नाही चांगलं का? तर लोक म्हणतात की माझ्या आई आजी आजोबांनी तेव्हा शुद्ध अन्न खाल्लं होतं. मग आज तुम्हाला कोणी शुद्ध अन्न तयार करायला कोणी हात पाय बांधून ठेवले नाही, पण मी ते कीटकनाशक फवारणार, मी ते रासायनिक खत टाकणार, आणि मग ते आलेलं फुगलेलं नुसतं फोक्ष अन्न झालेलं असतं. त्याने मग आपली मुलंही फोक्षी व्हायला लागतात. सकस आहार आपल्याला मिळू शकत नाही, चांगलं दूध नाही, पाणी नाही, हवा नाही, आपण जगतोय कशाला? गाड्या बंगले आणि घोडे उडवायला का? मोठमोठे फटाके फोडायला आकाशात? खूप गंभीर विषय हा. आणि मग पुढे जेव्हा निसर्गाला असह्य होतं तेव्हा आहेत भूकंप आहे, दुष्काळ आहे, सुनामी सारखी संकट आहेत, वादळ वारे आहेत, त्यांना माणसाला सामोरं जावं लागतं. आता आपण जो काही निसर्गाचा छळ मांडलाय ना, तर आतापर्यंत पृथ्वीच नष्ट झाली पाहिजे होती. केवळ भगवंत कृपाळू आहे आणि निसर्ग कृपाळू आहे म्हणून आपण आता जीवन तप करत, इतकं आपण त्याला ओरबाडतो आणि गरज नसताना ओरबाडतो. आणि मग पुढे काय होतं? अतिश्रीमंत किंवा लवकर श्रीमंत होण्यासाठी आपण नैसर्गिक व सामाजिक नियमांचं उल्लंघन करायला लागतो. मुख्यमंत्र्यापासून तर चपराचा पर्यंत सगळेच हा नियम मोडत असतात आणि मग सगळे मोडतात म्हणून आपणही मोडतो. पण हे नियम मोडल्याचं आपल्याला भोगावं लागतं. आता नाही तर कधीतरी आपण ते भोगतो. हे जर आपण साधनात असलो, आपल्या गरजाच कमी असतील, तर हे नियम मोडून पैसे कमवायचे किंवा भ्रष्टाचार करायची गरजच नाहीये. पैशाचंच महत्व कमी झालं आपल्या जगण्यामध्ये तर भ्रष्टाचाराचा विषय येतोच कुठे. आणि जेव्हा पैशाचं महत्व कमी होतं तेव्हा माणसाचं महत्व वाढतं. आपण माणसाच्या जवळ जातो आपण. आणि जेव्हा पैशाचं महत्व वाटतं तेव्हा माणसं काय आपले भाऊ बहीण नातेवाईक हे सुद्धा आपल्याला शत्रू वाटायला लागतं. की हा वाटा माझा वाटा तो घेणार नाही ना, काही त्याचा वाटा मला कसा मिळेल, याच्यासाठी आपण कोर्टाच्या पायऱ्या घासतो. म्हणून नैसर्गिक आणि सामाजिक नियमांचं उल्लंघन व्हायला लागतं. का तर केवळ लोकांना दाखवायचं की मी किती उच्च आहे, माझा स्टेटस पहा किती चांगलं आहे. आणि सर्वात शेवटी मग आपण कितीही श्रीमंत असलो तथाकथित तरी सुद्धा आपलं शरीर आजारी पडतं आणि आपण अंतत असंतुष्ट आणि दुःखीत जीवन जगतो. आणि म्हणून मग जेव्हा संत रामदास विचारतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, तेव्हा कोणी हात वर करत नाही. सगळेच असंतुष्ट आणि दुःखी असतात आणि असं म्हणायला लाज वाटायची काहीच कारण नाही की गरीब वास्तवत आहे. यातनच तर आपल्याला वर यायचं. हे झाले भौतिक तोटे. आध्यात्मिक तोटे काय आहेत? आध्यात्मिक तोटे जास्त महत्वाचे आहेत कारण ते आपल्या आत्म्याशी संबंधित आहेत. आयुष्याचा ध्येयाचाच विसर पडून जातो. त्या बंगला गाडी मोटर याच्या मागे आपल्याला मनुष्य जन्म जो मिळालेला आहे त्या मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य काय हेच आपण विसरून जातो. वेदांत सूत्रामधला पहिला श्लोक आहे अथ तो ब्रह्म जिज्ञासा. अथ तो याचा अर्थ काय की आता तुम्ही ब्रह्माची जिज्ञासा करा. आता तुम्ही ब्रह्माबद्दल जाणून घ्या. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्मा म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत. की तुम्ही देवाबद्दल जाणा. तुम्हाला मनुष्य जन्म का मिळाला आहे याच्याबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला जन्म घ्यावा लागतोय, तुम्हाला मृत्यू येणार आहे, तुम्हाला तुम्ही आजारी पडणार आहात, तुम्हाला वृद्धापकाळ येणार आहे. काय येणार आहे? मला नको येतो तरी न येतो. मग ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल संशोधन झालं पाहिजे. तर हे होतच नाहीये. का? तर आपण पैशाच्या मागे लागलो. का? तर तथाकथित भौतिक पदांच्या मागे लागलो. की मी या गावाचा हा मुख्य, राज्याचा मुख्य, देशाचा मुख्य, आणि त्याच्या मागे आपण वेळ वाया घालवतो. तुम्ही मला सांगा 20 वर्षापूर्वी आपले संरक्षण मंत्री कोण होते? कोणाला माहिती नाही. पण तसं मंत्री होण्यासाठी किती लोक धडपड धडपडतायत. जर अशी स्थिती आहे तर आयुष्याचा ध्येयाचाच जर विसर पडला तर आपल्यामध्ये आणि प्राणी मात्रांमध्ये आयुष्यामध्ये काही फरक नाही. दुसरा भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्याय 44 श्लोक येतो. भोगेश्वर प्रसक्ताना तयापुरुत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधव न विधीयते. भगवंत इथे सांगतात की भोग आणि ऐश्वर भगवंतांनी दोनच सांगितले. भोग आणि ऐश्वर, मला हे भोगायचंय, मला ते भोगायचंय, मला वर्ल्ड टूर करायची, हे भोग आणि ऐश्वर जे आपण लोकांना दाखवतो, ह्या दोन गोष्टींमध्ये जे जीव अडकलेले आहेत ते माझ्याकडे येणार नाहीत. भगवंत सरळ सरळ सांगतायत की त्यांची बुद्धी माझ्या पायाशी लागणारच नाही. त्यांनी सोंग केली तरी सोंग अनेक करू देत ते, पण खरं तर ते भोंदू आहेत, ते ढोंगी आहेत. जर भगवंत इथे सरळ सरळ सांगतायत की ज्यांना भोगाची लालच आहे, ज्यांना ऐश्वर दाखवायची इच्छा आहे, ते माझ्याकडे येणार नाही, तर मग भोग ऐश्वर चांगले उत्तम का भगवंतांकडे जाणं महत्वाचं आहे? म्हणून साधन राहिलं पाहिजे. मला सांगा कुठला संत आहे की जो एकदम आईश आरामात राहिला, त्याने अनेक स्त्रियांचा भोग केला, अनेक मन संपत्ती गोळा केली आणि वैकुंठात गेला, आहे कोणी? त्यांना आपण राक्षसच म्हणत आलो. संत म्हटलं की सर्वस्वाचा त्याग करून जे भगवंताकडे गेले ते संत. मग आपण संत व्हायचं का राक्षस व्हायचं? रावणही हुशार होता. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. दशग्रंथी म्हणजे त्यांचे 10 ग्रंथ तोंडपाठ आहेत, त्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. पण वापरलं कशासाठी ती बुद्धी? तर स्वतःसाठी सगळं भोग करण्यासाठी वापरली. काय उपयोग? आज आपण जे शिकतोय ना कॉलेजमध्ये जाऊन किंवा काय नवीन नवीन विज्ञान वगैरे, जर त्याचा भगवंतासाठी उपयोग होत नसेल तर लक्षात ठेवा ते आपल्यासाठी आपण उपयोग करतोय. आणि जेव्हा हे ज्ञान आपण आपल्यासाठी वापरतो, दुसऱ्यांना नाडण्यासाठी वापरतो, तेव्हा आपण राक्षसी प्रवृत्तीचे असतो. जो दुसऱ्यासाठी जिजतो तो संत, आणि जो आपल्यासाठी दुसऱ्याला जिजवतो त्याला आपण मॅनेजर म्हणतो, पण तो राक्षस. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जर आपल्याला संत प्रवृत्तीचं व्हायचं असेल तर आपल्याला आपली राहणी साधीच करावी लागेल. आपण नाही केली तर भगवंत करतील. हे लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरं, आपण पशुसारखे वागायला लागतो. पशु जीवन आणि मनुष्य जीवनामध्ये काय फरक आहे? हा श्लोक येतो त्याच्यामध्ये लिहिले, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य एतत् पशुभिर नराणाम, धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हिना पशुभिर नराणाम. पशुभिर समान आहार, काही जण शिकार करून खातात, काही जण 5-star हॉटेलमध्ये बसून खातात, पण खाणं घेत. त्याच्यामध्ये 4 गोष्टी असतात, घटक असतात. जर कोणी जीवशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा डॉक्टरचा अभ्यास केला असेल, आहारशास्त्राचा अभ्यास असेल, 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स म्हणजे प्रथिन, फॅट म्हणजे तेल किंवा तुपासारख्या वस्तू, आणि जीवनसत्व. हे ते खातात त्याच्यातही असतं, आपण खातो त्याच्यात फार कमी असतं. कारण आपण ते तळतो, मग त्याला सजवतो, मग त्याच्यात काय काय टाकतो, त्यामुळे त्याची पोषक मूल्य कमी होतात. तर आहार म्हणजे आपण पशुसारखा चांगला आहारही नाही करू शकत. निद्रा, आपल्याला गाडीवर गोळ्या घेऊन सुद्धा झोप लागत नाही, आणि आपले पशु जमिनीवर आरामात झोपतात आणि ते साधे राहत असतात. भय, ते नख किंवा दातांनी आपले रक्षण, आपल्या घराचं आपल्या कुटुंबियांचं रक्षण करतात. आपण बंदुकीने, तोफांनी, अग्नी 1, 2, 3, 4, 5 यांनी आपलं रक्षण करत असत. पण दोघांचं कारण हे भयच आहे. आणि मैथून म्हणजे उपभोगायच्या गोष्टी उपभोगायच्या आणि नवीन प्रजोत्पादन करायचं, हे प्राणी आणि मनुष्य करतो. मग मनुष्याचं काय वेगळेपण काय? तर धर्म ही एको अधिको विशेष. भगवंतांप्रतीचं जे त्यांचं प्रेम आहे, भगवंतांचं जे आकर्षण जे मनुष्याला आहे, भगवत भक्ती करायची जी समज मनुष्याला आहे, तेच अधिक विशेष आहे प्राणी आणि मनुष्यामध्ये. लोक म्हणतात की आपल्याला मेंदू चांगला दिलेला आहे किंवा आपल्याला अंगठा दिलेला आहे, बाकीच्यांना नाही, पण हे फरक नाहीये. फरक हा आहे की आपल्याला जीवनाचं खरं मूल्य आहे जे प्राण्यांना नाही. आणि हे जे जीवनाचं मूल्य आपल्या आपण जर गमावून बसलो आणि प्राण्यांसारखा आहार निद्रा भय आणि मैथून ह्याच्यातच लागलो, तर आपल्या आणि प्राण्यांमध्ये फरक काय? आणि उच्च राहण्याच्या प्रयत्नात आपण हेच काम करतो. आहार म्हणजे पैसे कमवणे, आपण आहारातच भाग आहे की मला हवं मला हवं. आणि मग आपण लॉकरच घेतो, ते भयाचा भाग आहे की आपण चोरून नेऊ नये म्हणून याच्यापासून आपण आपली सुटका करून घ्यायला पाहिजे. दुसरं, भगवंत 16व्या अध्यायातल्या 21व्या श्लोकात सांगतात की त्रिविधम नरके सेदम द्वारम नाशन आत्मनहा. नरकात जाण्याची 3 दरवाजे आहेत असं भगवंत सांगतात. काम, क्रोध तथा लोभ, तस्मात एतत् त्रयम् त्यजेत. काम म्हणजे आपल्या मनाच्या इच्छा अनियंत्रित, क्रोध म्हणजे राग किंवा त्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला येतो तो संताप, आणि लोभ, मला हे हवं मला ते हवं, आता माझ्याकडे एवढं आहे आणखी मला ते एवढं करायचंय, हा लोभ. या 3 गोष्टींमुळेच मनुष्य नरकात जाऊ शकतो. ह्या तीन गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर आपण नरकात जाणार नाही. इतकं सरळ सरळ भगवंत भगवद्गीतेत सांगतात, तरी आपण ह्या तीनच गोष्टींच्या मागे लागलेलो आहोत. आपलं अख्खं आयुष्य ह्याच्यासाठी. जेव्हा लहान असतो तेव्हा सायकल, सायकलवर बसलो की टू व्हीलर, टू व्हीलरवर बसलो की फोर व्हीलर, फोर व्हीलर झाली की मग मर्सिडीज, मर्सिडीज झाली की रोल्स रॉइस. मग आधी छोटासा बंगला, आधी छोटासा फ्लॅट असतो, मग बंगला, आधी एक एकर शेत, मग दोन एकर शेत, वाढतच जातो, वाढतच जातो, वाढतच जातो. आणि मग त्यासाठी कुठले नियम आले तर त्या नियम आम्ही तोडणार, पण आमची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार. जोपर्यंत आपणच आपल्याला थांबत नाही ना, तोपर्यंत कोणीही आपल्याला थांबवणार नाही. आपणच ठरवलं पाहिजे की मला इथे थांबायचं आहे, ह्याच्या पुढे मी गेलो तर मला त्याचा त्रास होईल, निसर्गाला त्रास होईल. आणि प्रत्येक जण असा थांबला ना की हा इथपर्यंत मला मिळतंय तेवढं पुरे, ह्याच्या पुढे मला जायची गरज नाही. सगळेजण इतके सुखी होतील, सुखी होतील, अमर्याद आनंद. पण कोणी थांबायलाच तयार नाही. आपण हजारात हिशोब करतो, काही लोक लाखात हिशोब करतात, काही लोक कोटीमध्ये हिशोब करतात, पण हिशोब चालूच आहे. आणखीन हवं, आणखीन हवं, आणखीन हवं. बिल गेट्स नावाचा एक अमेरिकेमधला जगातला पहिला श्रीमंत माणूस आहे. आता तो दुसरा आहे, पण जेव्हा तो पहिला श्रीमंत माणूस होता तेव्हा त्याला एका पत्रकाराने विचारलं की आता तर तुमच्याकडे सगळं आहे, तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस आहात, तर आता तुम्हाला काय करायचं, तुमची काय इच्छा आहे? तो म्हणे मला आणखीन हवं, मला आणखीन हवं, मला आणखीन हवं. म्हणजे एवढं मिळाल्यावर मी थांबेन असं आपलं मन कधीही म्हणत नाही, त्याला थांबावं लागतं. आणि त्यासाठी साधी राहणी फार उपयोगी पडते. साधी राहणी म्हणजे काय? साधी राहणी, साधी राहणी म्हणतात, साधी राहणी म्हणजे काय? असं नाही की आपण केवळ काहीच न करता फाटके तुटके कपडे घालून रस्त्याच्या कोपऱ्यात बसावं, त्याला साधी राहणी नाही म्हणत. तर साधी राहणी म्हणजे गरज आणि हव्यास यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. गरज म्हणजे काय? ज्याला इंग्रजीमध्ये नीड असं म्हणतात, आपला देह आपला आत्मा याला एकत्र ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, हवा पाणी अन्न वस्त्र निवारा, याला आपण बेसिक नीड्स ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये, हे सगळ्यांनाच लागतं आणि ते सगळ्यांनी घ्यायला पण पाहिजे. आणि भगवंत ते देतात. कोणालाही आपल्या गरजा भागवण्यासाठी खूप जास्त कष्ट करण्याची गरज नाही, पण हव्यास आहे ना, त्याच्याकडे आलं म्हणून मला पाहिजे, ही जी वृत्ती आहे. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने, मानसशास्त्रज्ञ होता, त्याने माणसांचा खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की माणूस सुखी केव्हा होतो आणि दुःखी केव्हा होतो. तर त्याने त्या शोध निबंधामध्ये त्याच्या असं लिहून ठेवलं की माणूस त्याला मिळालेल्या गोष्टीपेक्षा दुसऱ्याला काय मिळालंय आणि दुसऱ्याकडे काय नाहीये जे माझ्याकडे आहे, याच्यावर त्याच्या सुख दुःखाच्या कल्पना असतात. त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलंय की एकदा एक माणूस नोकरी करणारा त्याच्या मालकाकडे जातो आणि त्या मालकाला म्हणतो की साहेब मला पगार वाढ पाहिजे. तर मालक म्हणतो की तुझा अनुभव काय? तो म्हणतो की मी शिक्षण झाल्या तुमच्याचकडे नोकरीला आलो आणि 5 वर्ष मी तुमची नोकरी करतोय. बरं, छान. जेव्हा तू शिक्षण संपवून जेव्हा आमच्याकडे इंटरव्ह्यूला आलास तेव्हा तुझी किती अपेक्षा होती की 5 वर्षानंतर तुझा पगार किती असायला पाहिजे असं तुझी इच्छा होती? तो म्हणे 20,000. आता तुला किती पगार आहे? तो म्हणाला 60,000. मग तरी तुला पैसे कमी पडतायत? तो म्हणतो मला पैसे कमी पडत नाहीये, पण मी जे काम करतोय ना माझ्या शेजारचा तोच काम करतोय त्याला 65,000 मिळतंय, म्हणून मला पगार वाढत आहे. अशी स्थिती आहे, त्याला मिळालं की मला दुःख होतं आणि त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त आलं की मी सुखी होतो. आणि मग ही कॉम्पिटिशन या स्तराला जाते की मी खरंच सुखी आहे का दुःखी आहे हे बघण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये सगळं आयुष्य वाया जात. म्हणून साधं राहण्याची गरज. मनात येणाऱ्या असंख्य इच्छा आपण जर तृप्त करायचं म्हटलं तर ते फार अवघड आहे. कारण मन कसं आहे, मनाचे सहाव्या अध्यायामध्ये भगवंत मनाबद्दल सांगतात, अर्जुन सांगतो खर तर की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, म्हणजे मन चंचल आहे. आज एक गोष्ट आपण मिळवली तर त्याच्यावरचं मन उठून दुसऱ्या गोष्टीवर जाऊन बसतो, ती मिळवली की तिसऱ्या गोष्टीवर. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी आहे, वेगळंच आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायची काही म्हणजे गरजच नाही. ते आज सकाळी काही इच्छा करेल, संध्याकाळी दुसरीच इच्छा करेल. प्रमाथी बलवत, पण बलवत आहे, ताकद आहे त्याच्यामध्ये. एकदा ती इच्छा केली की ते सोडतच नाही, आणि दृढ आहे, हट्टी आहे, मग नियम मोडायला लावतो आपल्याला, पण ती इच्छा पूर्ण करतो. तर म्हणून अशा मनाचं ऐकलं नाही पाहिजे. दुसरं आपल्या जे संतांनी सांगितलं, ठेविले आनंदी तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. हे जर मन समाधानी असेल तर आपण कुठल्याही स्थितीमध्ये सुखी राहू शकतो. दुसऱ्याकडे काय आहे त्यापेक्षा आपल्याला काय आवश्यक आहे याचा विचार करून जर आपण जीवन जगलो तर त्याला आपण साधं राहणं म्हणू शकतो. त्याचं मी उदाहरण तुम्हाला दिलं. निसर्गाचा कमीत कमी राहत व्हावा, जास्तीत जास्त निसर्गाला आपल्याकडनं काही देता यावं याचा प्रयत्न काय जर आपण केला त्याला आपण साधी राहणी म्हणू शकतो. स्थानिक वस्तूंचा जर आपण वापर जास्तीत जास्त केला, बाहेरून काही वस्तू आणून जर त्याचा वापर कमी केला तर निसर्गाचा ऱ्हास कमी होतो आणि म्हणून त्याला साधी राहणी म्हणता येईल. निसर्गाचं संवर्धन केलं तर आपण त्याला साधी राहणी म्हणू शकू. हे कसं साध्य करायचं, साधं राहणं कळलं तर हे साध्य करण्यासाठी पण काही गोष्टी आहेत. जीवनाचं ध्येय आधी समजून घेतलं पाहिजे. जीवनाचं ध्येय हे पैसे कमावण्यात नाहीये, जीवनाचं ध्येय हे मोठं पद भूषवण्यात नाहीये. जीवनाचं ध्येय भगवंत शेवटच्या अध्यायातल्या काही शेवटच्या श्लोकांमध्ये सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम तवाम सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि मासि. हे जीवनाचं ध्येय जे मोक्ष आहे ते मोक्ष तू केवळ मला शरण जाऊन गेलास तर ते शक्य आहे, मी तुझ्या सर्व पापांचा नाश करीन आणि तुला मोक्ष प्राप्ती देईन असं भगवंत सांगतात. मग त्याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपण ह्या फार उच्च राहण्याच्या मार्गापासून आपण थोडेसे ठरवू शकू. आपली वास्तविक स्थिती जाणून घ्यायला पाहिजे. एक महाभारतामध्ये श्लोक आहे हा, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति ते यमालय अन्य स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अतः परम. रोजच्या रोज आपल्या आपण बातम्यांमध्ये ऐकतो की हा मेला तो मेला, माझे वडील गेले, माझे आजोबा गेले, कोणीच जिवंत नाहीये, पण आपल्याला ही जाणीव नाहीये की 60 वर्षानंतर आपली अशी स्थिती होणार, आपणही जाणार आहोत. मग त्या 60 वर्षात जगण्यासाठी जेवढे काही पैसे आपल्याला आवश्यक आहेत ते आपण कमवल्यावर नंतर आपण थांबू शकतो, पण आपल्याला मृत्यूच होणार आहे हे आपण विसरून गेल्यामुळे आपल्याला कितीही कोट रुपये झाले तरी आणखीन काही कोट हवेच असं वाटत राहत. अरे आपलं आयुष्य जर अगदी 120 वर्ष झालं आणि रोज दरवर्षी आपला खर्च साधारण दर महिन्याचा खर्च 10,000 असेल तरी सुद्धा किती पैसे लागतात, तेवढे कमवले नंतर शांत बसवत नाही माणसाला. का आपण हेच विसरून गेलेलं असतं की आपला अंत होणार आहे कधीतरी. तर ही जाणीव जर आपल्याला झाली तर आपण साधं राहू शकतो. लोक म्हणतात की मृत्यूबद्दल तुम्ही कशाला चर्चा करता, पण जर आपल्याला मृत्यूवर विजय मिळवायचा असेल तर त्याची चर्चा झाली पाहिजे. 10वीचा विद्यार्थी 10वीत गेल्यानंतर असं नाही म्हणू शकत तर परीक्षेचं बोलू नका, बाकी सगळं काही चालेल. ती मार्च महिन्यातली परीक्षा आहे ना, त्याच्याबद्दल माझ्याशी बोलू नका, बाकी सगळं बोला. जो 10वीत गेल्यापासनं दररोज त्या मार्चच्या परीक्षेचा ध्यास घेऊन अभ्यास करतो तर तो त्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतो, आणि जो त्या परीक्षेबद्दल बोलू नका म्हणतो त्याला लक्षातच येत नाही की अरे परीक्षा 15 दिवसावर आली आणि आपण अजून खेळतोच. आपल्या मनुष्यांचं हेच होत आहे. 60, 70, 80 वर्ष झाले तरी आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्या आयुष्याचं ध्येय आपण काय करायला पाहिजे, भगवंतांना शरण जायला पाहिजे हेच विसरून जात. आम्ही जेव्हा प्रचार करायला जातो तेव्हा 65-70 वर्षाच्या माणसानं जरी म्हटलं ना की अहो आता तरी भगवंतांच्या जवळ या, बस झाला तो पैसा पैसा, तो म्हणता आज मी अजून तरुण आहे, अजून मला खूप वेळ आहे भक्ती द्यायला, अशी तर धारणा आहे. म्हणून आपली जर जाणीव आपल्याला झाली की आपली खरी स्थिती काय, आपण आपोआप साधी राहणी स्वीकारू. मनावर ताबा मिळवला पाहिजे. मनावर ताबा कसा मिळवायचा हे पण भगवंतांनी सांगितलेलं आहे. इंद्रियाणि प्राण्याहुर इंद्रियेभ्य परम मन मनस्तु परा बुद्धिर बुद्धे हे परसस्तुता. भगवंत म्हणतात की हे अर्जुना, तुझे जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांपेक्षा उच्च तुझं मन आहे. त्या मनाने तू इंद्रियांना काबूत आणू शकतोस. तुझी जी बुद्धी आहे ती तुझ्या मनापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या बुद्धीने तू मनाला नियंत्रित करू शकतोस. आणि तू स्वतः म्हणजे तू जो आत्मा म्हणून तू जो आहेस तू त्याच्यापेक्षा उच्च आहेस. आणि म्हणून त्या उच्च आत्म्यासाठी तुला तुझ्या मनावर ताबा मिळवणं गरजेचं आहे. आणखीन काय सांगतात भगवंत सहाव्या अध्यायात. भगवंत म्हणतात की असंख्य ही महाबाहो मन दुर्निग्रहम चलम अभ्यासाने तो कौंतेय वैराग्येने तो गृह्यते. जेव्हा अर्जुन मला ते गुण सांगतात की ते चंचल आहे चंचल आहे नंतर दृढ आहे बलवत आहे तेव्हा भगवंत म्हणणं बरोबर आहे तुझं म्हणणं की मन अतिशय अवघड आहे कंट्रोल करायला. पण कशामुळे ते कंट्रोल होऊ शकतं की अभ्यासेन. अभ्यास म्हणजे एबीसीडी नाही अवाई नाही. अभ्यास म्हणजे प्रत्येक वेळी आपण आपलं मन काय करतं याच्यावर बारीक डोळ्यात तेल घालून बघत राहिलो आणि प्रत्येक मनाची जी इच्छा आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे हे जर आपण पाहत राहिलो तर त्याला म्हणतात मनोनिग्रहाचा अभ्यास. आणि वैराग्य, वैराग्य म्हणजे काय, एखादी गोष्ट स्वीकारण्यापेक्षा ती त्यागलेलीच बरी. वैराग्य म्हणजे साधी राहणी. ह्या दोन गोष्टींने मनावर ताबा मिळवता येतो. अभ्यास मनात मनाचा निग्रहाचा आणि वैराग्य. आणखीन काय करायला पाहिजे कसं साध्य करायचं तर समविचारी लोकांमध्ये राहून योग्य गुरूंकडनं ज्ञान स्वीकारून आपण आपल्या आयुष्यात उतरवणे. साधं राहणं पण एकदम सोपं नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा जे साधे राहतात साधी राहण्याचा प्रयत्न करतात साधी राहण्याची इच्छा त्यांना आहे अशा लोकांबरोबर राहिलं तरच आपण साधं राहू शकतो. आणि मग ते कसं राहायचं त्यांच्या बरोबर तर त्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिन. म्हणजे जेव्हा आपण एकत्र येतो जेव्हा आपण वरिष्ठ व्यक्तीकडनं काही ज्ञान घेतो तेव्हा ते कसं घ्यायचं तर तद्विद्धी प्रणिपातेन त्याच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून परिप्रश्नेन सेवया तरी सुद्धा आपल्याला काही शंका आली तर ते प्रश्न विचारून सेवया म्हणजे सेवा पण करून नुसतं कसं नाही की गंमत म्हणून ज्ञान ऐकलं आणि आता चाललो घरी टीव्ही पाहिला. सेवया उपदेक्षंती ते ज्ञान मग ते ज्ञान जे मिळेल ते जे तत्वदर्शी ज्ञान देतील मग त्याचा आपल्या आयुष्यात उपयोग होतो. आणखीन भौतिक प्रगतीचा खरा अर्थ पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. आपल्याला फक्त पैशातच प्रगती दिसते फक्त मोठं दाखवण्यातच प्रगती दिसते पण आपल्या धर्मामध्ये भौतिक प्रगतीचे चार अंग सांगितले धर्म अर्थ काम मोक्ष. फक्त अर्थच्या मागे आपण लागलेलो आहे फक्त अर्थ कारण करतोय फक्त पैसा पैसा करतोय पण धर्म जो आहे म्हणजे जे काही आपले कुलाचार आहेत आपल्या परंपरा आहेत ते पण हळूहळू विसरत चालूया. काम म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या तृप्त करणं आणि मोक्ष मोक्षासाठी प्रयत्न करणं. केवळ अर्थ आणि काम याच्यामध्येच आपण अडकून राहिल्यामुळे धर्म आणि मोक्ष हे विसरून गेलो आणि म्हणून अधर्म राज्य चालू झालेलं. राम राज्य येणार कसं कारण आपला रामावरचा विश्वासच गेला. आपण सगळेच रावणासारखं वागायला लागलो तर राम राज्याची अपेक्षा करणं चुकीचं. म्हणून भौतिक प्रगतीचा सुद्धा खरा अर्थ आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगती पण केली पाहिजे. भगवंत म्हणतात की कले दोषो निधो राजन अस्ति एक महान गुण कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संघ समाचार. श्रीमद भागवत मधला अशी होते माझ्या प्रत्येक पोस्टरवर पण तो आहे आता लावलेला. तर कलियुगामध्ये हे सगळे दोष आहेतच खूप दोष आहेत कलह युग असंच नाव आहे पण एकच महान गुण आहे की कीर्तना देव कृष्णस्य केवळ कीर्तन करून केवळ हरिनाम घेऊन केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आपण मुक्त होऊ शकतो मोक्ष प्राप्ती करू शकतो. पण पूर्वी जे आपले आजोबा पणजोबा करायचे ना मारुतीच्या मंदिरात येऊन कीर्तन करायचे किंवा रामाच्या देवळात येऊन भजन गायचे आता कोण करतो. कारण आता आपल्याकडे स्टार प्लस आता आपल्याकडे सोनी टेलिव्हिजन आता आपल्याकडे
झी मराठी आहे, मी मराठी आहे, मी आणि माझं आहे, भगवंताचं काय आहे? आणि मग त्याच्या त्या तथाकथित सिरियल्स पाहून त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो आणि हेही नाही तेही नाही असं आपली मधली स्थिती होती. आपले संत तुकाराम, तुकाराम महाराज पण हे सांगतात की नाम संकीर्तन साधन काही सोपे. नाम संकीर्तन हे अगदी सोपं साधन आहे. जळतील पापे जन्मांतरी, जन्म जन्मांतरीची पापे जाळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. न लगे सायस, काय प्रयत्न करावे लागत नाही की आपण एक पाय वर करून सहा महिने उभे आहे, फक्त हवा खातोय, काही खात नाहीये, पाणी पित नाहीये, नाही सगळं करतोय पण कीर्तन करतोय. वनात जावं लागत नाही. सुखी येतो घरा नारायण, नारायण स्वतः घरात येतात. इतकं सुंदर आपल्याकडे दिलेलं साधन असताना आपण नको त्या गोष्टींच्या मागे लागतो आणि हे साधन विसरतो. जर आपल्या या गावामध्ये रोज संध्याकाळी जर कीर्तन होत असेल तर मला माफ करा, पूर्वी व्हायची आणि शहरात होत नाहीत म्हणून मी हा मुद्दा घेतला. पण होत असेल तुमच्या इथे तर फारच उत्तम आहे, होत नसेल तर चालू करा. सगळ्यात पहिले आता साधी राणी स्वीकारण्यासाठी 10 व्यवहारी मुद्दे मी काढले की हे 10 आपण जर मुद्दे आपल्या आयुष्यात उतरवायचा प्रयत्न केला तर तुम्ही जिंकला. पहिली पायरी, घरामधनं मनोरंजनाच्या साधनांचा बाहेरचा रस्ता दाखवा. टीव्ही, रेडिओ, सिनेमा, आपलं मनच आपल्या ताब्यात नाही आणि त्याला जर आपण आणखीन फुंकर घालत बसलो तर कुठे काय आपली बुद्धी बुद्धीचं ऐकणारे मन आणि या मनोरंजनाच्या साधनांमध्ये तरी काय दाखवतात? कोण ज्ञान असलेले चॅनल्स बघतं, कोण डिस्कवरी बघतं, कोण हिस्ट्री चॅनल बघतं, कोण नॅशनल जिओग्राफिक बघतं, कोण बातम्यांचे चॅनल्स बघतं? सगळे आपले ते सगळ्या सिरियल जिथे जिथे लागतात तिथे आणि सिनेमे जिथे लागतात ते चॅनल बघतात. तो येतो घरामध्ये भस्मासूर ते विज्ञानाचं रूप घेऊन, पण नंतर आपलं सगळं घर दार गाळून तो मोकळा होतो. म्हणजे रावण तरी 10 तोंडी होता, हा 100 तोंडी राक्षस. आपल्या मुलांची पुढची सगळी पिढी हा बर्बाद करतोय आणि हे म्हणायचं मला अधिकार आहे कारण माझ्या घरात टीव्ही नाहीये गेले 11 वर्ष आणि मी सुखी आहे. माझ्या 87 वर्षाच्या आजीपासनं तर माझ्या 4 वर्षाच्या मुलापर्यंत मी पूर्ण वेळ प्रत्येकाला देऊ शकतो. असं तुम्हालाही करता येईल, घरातला कलवच जाईल. आणि आपण स्वतःच्या साधनेसाठी, आपण ज्ञानार्जनासाठी काहीतरी विचार करू. जर हे मनोरंजनाचं खेळणं गुडगुड गुडगुड आपल्या पुढे वाजत राहिलं तर आपण विसरूनच जाऊ की आपल्याला काय करायचंय. म्हणून यांना आधी बाहेर काढा, काही होत नाही काही. मग ते बाहेर निघाले की तुम्ही बाहेर निघाल, मंदिरात या आणि कीर्तन करा. जोपर्यंत तो घरात बसलाय ना भूत, तोपर्यंत तो भूताची करत बसेल आणि आपण बघत बसू. तुम्हाला काय वाटतं की जे पंचकोण त्रिकोण जे काही दाखवतात त्या सिरियल्समध्ये तसे खरंच वास्तवात आहेत? कुठल्या सिरियल मधला माणूस कष्ट करतो आणि वीर भाकर खातो? ते तर नुसते गप्पा मारतात आणि मोठमोठ्या मेजवान्या झोडतात. अवास्तव आहे ते. आणि मुलंही आता कार्टून बघतात, कार्टून मध्ये मग ते काहीतरी विचित्र विचित्र संकल्पना घेऊन मोठे होतात. त्यांना वाटतं की असा कोणीतरी माणूस किंवा असा कोणीतरी असतो की त्याला जी इच्छा होईल ती अशी पूर्ण केली जाते. त्यातलं की मुलांना कोणाला डोरेमॉन माहिती का? डोरेमॉन पाहिलं कोणी? नशिबान हे तुम्ही शहरात विचारलं असतं सगळ्या मुलांनी हात वर केलं. त्या मुलाची जी काही इच्छा आहे ना तो डोरेमॉन नावाचा त्याचा जो मित्र आहे तो असं काढून देतो ते. आणि जी मुलं ते बघतायत ना त्यांना असं वाटतं की आपल्याही सगळ्या इच्छा अशा कोणीतरी पूर्ण कराव्या, म्हणजे त्या कुठल्याही असो चुकीच्या असो. म्हणजे हा टीव्ही आपल्या मनावर लहानपणापासून असे संस्कार करतो की मनाचं ऐका, मन म्हणेल तसं वागा. आणि ते नकोय आपल्याला, कारण मनाला शत्रू वाटलेलं आहे. अनियंत्रित मन हे शत्रू आहे आपलं, पाकिस्तानपेक्षा भयानक, कारण ते आपल्या आत बसलं. इथे एक श्लोक आहे, भगवंताने सांगितलं की माणसाचं पतन कसं होतं, ध्यायतो विषयांकुंसा संगत ते सुख जायते, संघात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहात, संमोहात स्मृती विभ्रमात, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशात, बुद्धिनाशात प्रणश्यते। ध्यायतो विषयांकुंसा म्हणजे एखाद्या वस्तूचं जर सतत आपण ध्यान करायला लागलो तर ती वस्तू आपल्या आयुष्यात यायचा प्रयत्न करते, आणि त्या वस्तूचा जेव्हा आपल्याला संग होतो तेव्हा ती वस्तू वापरायची, आपल्या अधिकाराखाली आणायची आपली इच्छा निर्माण होते, पण ती आपल्या अधिकारात पूर्णपणे न आल्यामुळे आपल्या मनात क्रोध उत्पन्न होतो, आणि जेव्हा राग डोक्यात जातो ना तेव्हा डोकं काम करायचं बंद होतं, आणि मग एकदा डोकंच काम करायचं बंद होतं, सत्सद्विवेक बुद्धी आपली बंद होते, तेव्हा माझा कोण दुसरा कोण हे न विचार करता मग मुलं वडिलांच्या डोक्यात, नवरा बायकोच्या डोक्यात काही घालून तिला मारायला तयार होतो। परवाच लोकसत्तेमध्ये मी बातमी वाचली की एक व्हिडिओ गेम दिलाने म्हणून एका 4 वर्षाच्या मुलाने त्याच्या वडिलांना गोळी घालून मारलं, व्हिडिओ गेम दिला नाही म्हणून 4 वर्षाच्या मुलाने वडिलांना गोळी घालून मारलं। ही गोष्ट सौदी अरेबियात झाली, जर आपण असंच चालत राहिलो तर 20 वर्षाने मुंबईतही होईल। आता हे व्हिडिओ गेम त्याला कोणी सांगितला, टीव्हीने। मुलांचे दात किळतात का तर ते जास्त चॉकलेट खातात, हे चॉकलेट कोण सांगतो वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे, टीव्ही जाऊन। आई आरामात राहायचं काम नाही करायचं कोण शिकवतं आपल्या घरात, टीव्ही शिकवतो। बाहेरचे पॅक केलेले पदार्थ घरच्या चविष्ट पदार्थांपेक्षा, घरी प्रेमाने केलेल्या पदार्थांपेक्षा चांगले असतात, कोण शिकवतं, टीव्ही शिकवतो। मग हा चुकीचा शिक्षकच बाहेर काढून टाका ना, फार सोपं होईल। म्हणजे जर तुम्ही जर मला विचारलं की या 10 पायऱ्यांपैकी कुठली एक गोष्ट केली की मी साधं राहायला सुरुवात होईल, ही आहे, आणि ही गोष्ट केली नाही ना तरी बाकी तुम्ही किती अवडंबर केलं तरी अवघड आहे, खूप प्रयत्न करावे लागतात। म्हणून इथे लिहिलं त्याग करा, म्हटलं मी टाळा नाही लिहिलं, त्याग करा, सोडून द्या, एकदा दुःख होईल काही फरक पडेल। इथे कोणी आहे का ज्यांच्याकडे टीव्ही नाही आहे, कोणी हात वर करा। तुम्ही फार नशीबवान लोक आहात, मनात इच्छाही करू नका की टीव्ही घरात आणा, तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाही, लोक म्हणतील की तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट तरी घ्या, कलर घ्या, पण तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच हे लक्षात ठेवा। या सगळ्यांना माझा नमस्कार आहे, खरंच असेच राहा एवढंच माझं म्हणणं। भरपूर पैसे आले तरी टीव्ही घेऊ नका, कारण बराच वेळ टीव्ही घरात नाही याचं कारण असतं की पैसे नाहीत म्हणून, टीव्ही आणायची इच्छा नाही म्हणून नाही, कृपा करून घेऊ नका। आणि ज्यांच्याकडे आहेत हळूहळू कमी करा, आणि नाहीतर मग बघा आपण हे बाहेर काढण्यासारखीच वस्तू आहे, त्याला काही दुसरा पर्याय नाही, म्हणजे टीव्ही का मिक्सर म्हणून वापर नाही करू शकत आपण, ठीक आहे। दुसरी कृत्रिम रासायनिक पदार्थांचा वापर टाळा, इथे टाळा लिहिलंय कारण काही काही गोष्टी टाळता येणार नाहीत पण प्रयत्न करा। मी हे पण लिहिलं, रासायनिक खते कीटकनाशके वापरा बंद करा कारण त्याच्यात भेसळ आहे। अनेक वेळा आपण पेपरात वाचतो की 100, 200, 400, 500 रुपयाचा आपण घालतो त्याच्यात शेती पण काहीच येत नाही, किंवा जे कीटकनाशक ज्या किड्याला मारतील असं सांगितलं असतं तर त्या कीटकनाशकाच्या फवाऱ्यावरच ते कीड मस्त आरामात बसलेली असते, त्याच्यात भेसळ होते, त्याच्यात बराच पैशाचा अपव्यय होतो। हळूहळू सेंद्रिय खतांकडे जा, हळूहळू सेंद्रिय कीटकनाशक वापरायला लागा, तुम्ही सुखी व्हाल। एखाद्या वेळेस त्यात धान्य कमी मिळेल तुम्हाला थोडे काही 4-5 वर्ष, ती तपस्या, पण नंतर तुमच्या लक्षात येईल 5-6 वर्षानंतर की त्या कमी धान्याचा जो भाव आहे तो याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट, कारण शहरातले लोक आसुसलेत। आज आमच्याकडे एक गाईचं म्हणजे एक सिंधी समाजाची एक गोशाळा आहे, तिथनं आम्हाला दूध येतं, देशी गाईचं दूध, पाश्चरायझेशन न केलेलं, पातळ असतं आपल्या घरात ज्या गाई असतात त्यांच्यासारखं, पण ते देशी गाईचं दूध आहे म्हणून आमच्याकडे ते 50 रुपये लिटर विकलं जातं, आणि आम्ही त्यांना सांगून ठेवलं की 100 रुपये लिटर करा पण बंद करू नका, असा समाज आहे ज्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे, ज्याला भेसळ खायची नाहीये. तुम्ही हळूहळू सेंद्रिय शेतीकडे वळा, तुमच्या लक्षात येईल की खर्च कमी झालाय, उत्पन्न भले दिसायला कमी आहे पण पैशामध्ये जास्त पैसे मिळत आहेत. आज साधा गुळ, साध्या गुळाचा भाव काय? एक किलो गुळाचा भाव गृहिणींना कोणाला माहितीये? 40 रुपये. आज तो 40 रुपयाचा गोळा गुळ करण्यासाठी केमिकल्स घालायला लागतात त्या गुळामध्ये, म्हणून तो पांढरा होतो किंवा पिवळसर होतो. पण हा जो केमिकल न घातलेला गुळ आहे, म्हणजे केमिकलचे पैसे वाचले त्याचे, तो 80 रुपये किलो नाही मिळत आहे. का? तर त्यात केमिकल नाही घातलं म्हणून. म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं होणार आहे पुढे, तुम्ही फक्त तयार राहा. प्लास्टिक थर्माकोलचं पॅकिंग ज्या ज्या वस्तूंना आहे त्या वस्तू टाळा, कारण प्लास्टिकचा ज्या ज्या वस्तूंना संपर्क येतो ते हळूहळू विष होतो. त्याच्याऐवजी तुमचं तुम्ही जेव्हा बाहेर जाता, प्रवासात जाता, खेड्यावरची लोक पहिल्यापासून पाळतात की ते डब्यामध्ये आणि त्याच्यावर कापड गुंडाळून नेतात, फार उत्तम आहे. हवेचा स्पर्श अन्नाला होत राहतो, अन्न ताजं राहतं. कागद, कापड आणि काच हे पॅकिंगसाठी असलेल्या वस्तू चांगल्या. फक्त काचेमधले असे सगळे पदार्थच घ्यावे असं नाही. नायलॉन, टेरिलिन, पॉलिस्टर सारखे धागे टाळा. सुती, ताग, रेशीम हे धागे वापरा. खाद्य रंग, कृत्रिम चवी आणि कृत्रिम सुवास वापरलेले जे पदार्थ आहेत, म्हणजे हॉटेलचं खाणं किंवा बाहेर कुरकुरे, हे सगळे हे टाळा. त्याच्या घरात प्रेमाने बनवलेले खाद्यपदार्थ खा, आरोग्य सुधारेल आणि घरामध्ये चांगलं खेळीमेळीचं वातावरण होईल. ऍलोपॅथी औषधं सहसा टाळा, कारण ती केमिकलच आहेत. आयुर्वेदिक नैसर्गिक औषधोपचार करा. घरामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत त्याने औषधोपचार करा. आपली जीवन पद्धतीच अशी करा की आपण आजारीच पडणार नाही. पुढचा मुद्दा, सहज आणि पुनर्निर्मिती करता येईल अशा ऊर्जा साधनांचा वापर करा. पेट्रोल, डिझेल, रॉकेल संपणार आहे. संपणार म्हणजे ते महाग होत जाणार. जसजसं संपत जाईल तसतसं महाग होत जाईल, आपल्या आवाक्या बाहेर जाईल. त्यामुळे ते त्याचा वापर कसा कमी करता येईल ते आतापासून प्लॅनिंग करा, कारण कधीतरी संपणार आहे. आता तरी म्हणतात की 20 वर्षात संपेल, माहित नाही पुढे कसं होईल ते. आणखीन आणखीन गाड्या रस्त्यावर आल्या तर एखाद्याच लवकर संपेल. शेणाच्या गवऱ्यात त्याचा वापर करा. बाकी काही ज्वलनशील पदार्थ की जे आपल्याला निर्मिती करता येईल आपल्या गावातच, त्यांचा वापर करा. खनिज गॅस वापरू नका, गोबर गॅस वापरा. वीज वापरण्यापेक्षा जी वीज सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेवर निर्माण होईल ती वापरा. दगडी कोळशापेक्षा लाकडी कोळसा वापरा. म्हणजे ज्या ऊर्जेच्या साधनांचा आपण गावातच विकास करू शकतो ती वापरा. बाहेरनं आयात करायची काहीच गरज नाही. आणि पूर्वी गावात असंच होत, गावातच पिकायचं आणि गावातच विकायचं, ते फार चांगलं होत. नैसर्गिक स्रोतांचा पुनर्वापर करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास करा. म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर तो होतो जिथे झाडं असल्यामुळे. शेतीमाल पाळापाचोळ्यापासून कांडी कोळसा बनवता येईल, शिळे अन्न ओल्या पत्र्यापासून गॅस बनवता येईल. ह्या तंत्रज्ञानाच्या मागे लागा, ते शोधा, आपल्या मुलांना ते शिकवा, म्हणजे तुमचं राहणं साधं होत जाईल. निसर्गाकडे चला, निसर्गाला जवळ करा. सिमेंट काँक्रीटला जवळ करू नका. गोपालन, गांडी शेती स्वीकारा. अतिसंकरित वस्तू टाळा. औषधं खाण्यापेक्षा निरोगी राहण्यावर भर द्या. स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या. स्वतःच्या चांगल्या सवयी म्हणजे रात्रीचं जेवण संध्याकाळी 7च्या आत, सकाळचं जेवण 9 आणि 1 9-1-7 आणि जेवण झाल्यानंतर रात्री झोपण्याचा 2 तासाचा वेळ ठेवा. थोडा व्यायाम करा सकाळी. आपोआप आपलं जीवन निरोगी आणि सोपं सुलभ जाईल. स्थानिक व्हा. जिथे पिकतं तिथेच विकू द्या, बाहेरचं आणू नका. जास्त 12 बलुतेदारांचा सन्मान करा. आज आपल्याकडच्या लोकांना जो सुतार आहे त्याला काम नाही आहे, जो तांबार आहे त्याला काम नाही, का तो जो शिंपी आहे त्याला काम नाही आहे. त्याचं काम जेव्हा चालू होईल तेव्हा आपोआप तो स्वस्त वस्तू पण देईल, चांगला दर्जेदार देईल. आणि काही खराब दिली तर त्याच्यावर आपण फेकून मारू सुद्धा शकतो की काय दिलं म्हणून. आपल्याच गावचा हे अवघड होत चाललंय की सगळं फॅक्टरीमध्ये आणि मग फॅक्टरीवाले हात वर करतात की मला बघा तुम्ही पाहून घेतो होतो. रोजच्या जीवनात स्थानिक वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करा, स्थानिक ताजे अन्न खा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कृत्रिम शहरी जीवनाची वस्तुस्थिती समजून घ्या. आज जर आपल्याला वाटत असेल की शहरातली माणसं खूप सुखी आहेत तर तसं नाहीये, आणि असतील तरी तथाकथित सुखी आहेत, सगळे गावावरच अवलंबून आहेत. तर उगत फक्त केवळ शहरात सुखी होऊ असं स्वप्न पाहत शहराकडे धाव घेऊ नका. स्वाभिमान वाढवा, पुढच्या पिढीला त्याची जाणीव करून द्या. आतापर्यंत मी ज्या ज्या शेतकऱ्यांना भेटलो आहे तर त्यांचं असंच आहे की बाबा आम्ही शेती केली पण आमच्या पुढच्या लोकांनी शेती करू नये अशी आमची इच्छा आहे, त्यांनी फॅक्टरीत काम करावं. अरे पण फॅक्टरीतला कच्चा माल शेतीतच येतो ना, तर शेतीत कोणी करणार नाही. त्याच्यापेक्षा त्याला शेतीतलं तंत्रज्ञान शिकवा, शेतीमध्ये नैसर्गिकपणा कसा आणता येईल ते शिकवा. पण जर दुसऱ्याचं चांगलं आणि आपलं वाईट असं जर आपल्याला वाटायला लागलं तर त्याच्यामध्ये मग आपण कधीच सुखी होणार. त्यांना उपयोगी तांत्रिक शिक्षण द्या की जे ते इथे वापर करू शकतील किंवा त्यांचा पुढे आयुष्यात त्याचा वापर होईल. आजची वास्तविक परिस्थिती मी तुम्हाला सांगतो की जे डॉक्टर आणि इंजिनियर आहेत की ज्यांनी BMS BHMS केलं आहे, तर असे डॉक्टर जे आहेत BMS BHMS करणारे ते असेच खेडोपाडी जाऊन तालुक्याच्या गावात न येतात आणि खूप पैसे आई वडील खर्च करतात की बाबा हा डॉक्टर होतो. आणि ते पुण्यातल्या हॉस्पिटल्समध्ये 7,000-8,000 रुपये महिन्यावर नोकरी करतात, जास्तीत जास्त 10,000 रुपये कमवतात. आणि अशाच गावातलं कोणी जर सुतारकाम करणारा माणूस आला तर तो शहरामध्ये 30,000-40,000 रुपये कमीत कमी कमवतो महिन्याचे, कारण त्याच्या हातात कला आहे, केवळ डोक्यात बुद्धी नाही आहे. त्यामुळे असं शिकवा की त्याच्यामध्ये कला असेल, तंत्र असेल आणि जे सगळ्यांना हवं असेल. केवळ डिग्र्यांच्या मागे जाऊ नका. आणखीन एक भगवंताने तिसऱ्या अध्यायात 35वा श्लोक सांगितला की श्रेयान स्वधर्म विगुरः परधर्मात सुनिष्ठितं स्वधर्मे निधनं श्रेय परधर्म भयाव. आपण जे काय करत आलेलो आहोत ते थोडस चुकीचं का असे ना, पण ते जर पुढे पुढे करत राहिलो तर ते आणखीन चांगलं चांगलं होत जात. पण एक उगाच इथे बसून आपल्याला असं वाटतं की नाही त्याने जे केलं ते चांगलं आहे म्हणून आपण जर ते करायला गेलो, म्हणजे हात सोडून जर पळत्याच्या पाठीमागे लागायला गेलो तर हेही नाही आणि तेही नाही अशी आपली स्थिती होती. भगवंत म्हणतात की स्वधर्मे निधनं श्रेय, म्हणजे स्वतःचा धर्म पालन करता करता स्वतः जे आपण करतोय ते करता करता आपला मृत्यू झाला तरी चालेल, पण उगाच दुसऱ्याचं चांगलं वाटतंय म्हणून त्याच्या मागे लागलो तर त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे असं भगवंताचं म्हणणं. त्यामुळे आपण जे करतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शास्त्राचा वापर करून आपण किती चांगलं करू शकतो त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, ना की त्याने तिथे केलं म्हणून मी पण तिकडे जाऊन करू शकतो. आणि दुसरं म्हणजे काळाची पावले ओळखून भावी आयुष्याची आखणी करायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, 20 वर्षानंतर पेट्रोल संपणार हे लक्षात ठेवा. मग 20 वर्षानंतर पेट्रोल संपलं तर वाहतुकीचं साधन काय? परत बैलगाडी. पण बैलगाडी चालवणारे कुठे आहेत? बैलांना हाताळणारे कुठे आहेत? मग त्यांचे पगार किती असतील? म्हणजे आज जो गाईचं दूध काढायला शिकला, आज जो गाईचं शेण उचलायला शिकला, आज जो बैलांना चारायचं कसं ते शिकला, त्यांना कसं हाताळायचं तो शिकला, तो श्रीमंत होणार आहे पुढच्या 20 वर्षात. आज जो घोडा कसा हाताळायचा तो शिकला, तो श्रीमंत होणार आहे 20 वर्षात. कारण कुठेतरी चक्र फिरणार. आपण म्हणतो ना काल चक्र आहे ते परत कधीतरी उलट फिरतच, ते आता कधीतरी उलट फिरणार. किती निघणार ते पृथ्वीच्या पोटातनं? केवळ नाशिकमध्येच हजारो लिटर पेट्रोलचा धूर होतो एका दिवसात, आणि असं सगळ्या जगात चाललं. किती निघून निघणार, कधीतरी संपेल. म्हणून ज्यांच्या घरात गायी आहे, ज्यांच्या घरात गुरं आहेत, ज्यांच्या घरात पशु आहेत, त्यांना कसं व्यवस्थित हजार जाईल ते बघा. मग जेव्हा मोटरच फिरणार नाही तेव्हा मग ते काम सगळे बैल करतील. मग त्या गोबर गॅसची व्हॅल्यू वाढेल. पण तेव्हा शिकायला जे जातील त्यांना कोणी शिकवणार नाही किंवा खूप पैसे देऊन शिकवतील, त्यापेक्षा आत्तापासून शिकायला. जो काळाची पावलं ओळखून चालतो तोच यशस्वी होतो. आणि हे तुम्हाला शक्य आहे. हे मी जर शहरातल्या लोकांना सांगितलं की गाय पाळा, कॉर्पोरेशन एरियामध्ये कुठला पशु ठेवायला बंदी आहे. इथे भयानक स्थितीत आम्ही जगतोय बघा, राक्षसी वातावरणात जगतोय. तुम्ही काही करा ना, तुम्ही गाय पाळा कोणी सगळेजण नमस्कारच करतील. एक देशी गाय पाळा आणि तुमचे अर्धे रोग बरे होते. सगळं गायच देते. तो आता कालचा विषय होता त्यामुळे मी आता आणखीन बोलत नाही. पण काळाची पावलं ओळखून जर तुम्ही जर राहिले तर तुम यश पुढे तुमचंच आहे. तिसरं, हे करण्यासाठी काय करावं लागेल, स्वतःची संस्कृती, स्वतःची भाषा, स्वतःची परंपरा, स्वतःची जीवन पद्धती आणि तत्वज्ञान याचा अभिमान पाहिजे. टोपीकर इंग्रज करतो ते चांगलं, किंवा तो जो फारफार इंग्लिश बोलतो तो चांगला जगतो आणि आम्ही मराठी बोलतो म्हणून आम्ही कमी, हा डोक्यातनं संभ्रम काढून टाका. आज अमेरिकेची इंग्लंडची अशी परिस्थिती आहे की एखाद वेळेस 10 वर्षाने त्यांना तुमच्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला इंग्रजीत नाही बोलायची गरज, ते तुमच्याशी मराठीत बोलतील कारण त्यांना पैशाची गरज असेल. स्वतःच्या भाषेचा अभिमान बाळगा, स्वतःच्या परंपरांचा अभिमान बाळगा, संस्कृतीचा अभिमान बाळगा आणि ती जोपासा. ते पूर्णपणे शास्त्रीय आहे याची मनाशी खुणगात बांधा. हे काय, हा तर भोंदूपणा आहे, हे काय आम्ही आपलं उगच धर्म म्हणून करतो, असं नाही आहे. आपल्या प्रत्येक धार्मिक बाबीमध्ये एक शास्त्र आहे. आंबा कधी खाय कधी खायचा हे शास्त्र आहे. संक्रांतीला तिळगुळ का हे शास्त्र आहे. उन्हाळ्यात पण का हे शास्त्र आहे. दिवाळीच्या दिवसात दिवे का लावायचे तुपाचे आणि तेलाचे हे शास्त्र आहे. तुळशीला प्रदक्षिणा का घालायचा ते शास्त्र आहे. जातं का फिरवायचं हे शास्त्र आहे. पाटा वरवंटावरच ठेचा का करायचा हे शास्त्र आहे. आज ज्यांच्या घरात जात आहे, कोणाकोणाच्या घरात जात आहे, ज्यांच्या घरात जात आहे त्यांच्या घरामध्ये कधी सिझरियन डिलिव्हरी झाली आहे का? नॉर्मल डिलिव्हरी होणार कारण जात वापरतायत स्त्रिया. स्त्रियांचे रोगही त्यांच्याकडे कमी असणार. जे पाट्या वरवंट्यावरच खाणार, खापरावरच खाणार ते जास्त ज्यांचं आरोग्य सगळ्यात चांगलं असणार. आणि शहरातले लोक कशात खातात? अल्युमिनियम. आणि अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये आणखीन कोण खातं माहिती का? तुरुंगातले कैदी. म्हणजे कैदी ज्या भांड्यात खातात तेच चांगले सजवलेले भांडे आपले शहरी लोक आणतात आणि ते विष खाऊ घालतात आणि स्वतः खातात. कृपया अल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर बंद करा. आपल्या जी तांब्या पितळ्याची भांडी आहेत ना संस्कृतीमध्ये दिलेली, ती सर्वोत्तम आहे. जास्तीत जास्त स्टेनलेस स्टील वापरू शकता, त्याच्या खाली जाऊ नका. खापरावर सगळ्यात बेस्ट. जगन्नाथ पुरीला भगवान जगन्नाथ रोज 56 भोग खातात पण सगळे मडक्यात बनवलेले असतात. जर जगन्नाथ खाऊ शकतात तर आपण पण. तिथे त्यांच्या पंड्यांना विचारलं की तुम्ही हे का करता, हे का बनवता, तर ते म्हणतात की मातीसारखं पवित्र काहीच नाही आणि आपल्याला लाज वाटते. आपल्याला जे काही शरीरामध्ये मायक्रो न्यूट्रियंट्स लागतात ना ते सगळे मातीच आहेत पण आपण ते खात नाही. आणि मग मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या खातो महागड्या. आणि त्या पाश्चिमात्य ज्या मोठमोठ्या कंपन्या आल्यात ना ॲलोपॅथी, मग त्यांचे खिसे भरतो. का तर आपल्याला खापरात खायची लाज वाटते. साधं राहा, सुखी राहा. जे काही आपल्याला शिकवलेलं आहे ते थोटा न मानता ते शास्त्र हे जाणून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि ज्ञान वाढवत राहा. ज्या लोकांना याच्यावर विश्वास आहे की आपण आपलं जे संस्कृतीमध्ये दिलंय तेच योग्य आहे, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना भेटा, त्यांच्याशी बोला. आज एका गुजरातच्या माणसाने, एक कुंभार आहे गुजरातचा, त्याने मातीचा फ्रीज बनवलाय. म्हणजे त्या फ्रीजचं वैशिष्ट्य काय की थंडगार पाणी पण मिळतं कारण ते माठासारखं असल्यामुळे आणि आतमध्ये भाजी पण टिकते. आणि याचं नाव लिहिलं मिट्टी कूल. किंमत किती? 3000 रुपये. आणि इलेक्ट्रिसिटी लागत नाही. म्हणजे असे पण लोक काहीतरी संशोधन करतायत, त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या संपर्कात राहा आणि आपलं राहणी जितकी साधी करता येईल. सगळ्यात महत्वाचा, फार महत्वाचा सिद्धांत, आपल्या जीवनातलं पैसा व केवळ पैशाला महत्व देणाऱ्या लोकांचं महत्व कमी करून टाका. फक्त हा नियम पाळा की तुमच्याकडे कमीत कमी दिवसाला 2 तास मोकळे मिळतील. कारण ते मोठे मोठे तथाकथित जे अधिकारी किंवा तथाकथित जे लीडर आहेत त्यांच्या मागे जाण्याची गरजच पडणार नाही. आपण आपलं जीवन सुखी करून घेऊ. एक प्रिन्सिपल आहे आयुष्यामधलं, तुम्ही जसं जसं पैशाचं महत्व कमी करत जाल तसतसं तुमच्या मनात तसतसं तुमच्या इथं भगवंताचं आणि माणसांचं महत्व वाढत जाईल. आणि एकदा माणसाचं आणि भगवंताचं महत्व आपल्या हृदयामध्ये प्रकट झालं, आपल्यासारखी सुखी आपण, मग काय करायचे पैसे? हा, पैसे गरजेसाठी ठीक आहे, हव्यासासाठी नको. सर्वात शेवटचं सूत्र आहे, त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे सूत्र आहे. यशस्वी साधी राहणी व उच्च विचारसरणीचं सूत्र. काय टाळा आणि काय करा? 6 गोष्टी टाळायच्या आहेत, 6 गोष्टी करायच्या आहेत. अत्याहार, अति लोभ, अति खाणं टाळा. प्रयास, अति कष्ट, तोंडाला फेस येईपर्यंत, आरोग्य संकटात येईपर्यंत करायचे कष्ट टाळा. नियमाग्रह, म्हणजे नियम जे निसर्गाने नियम दिलेले आहेत ते न पाळणे, नियमाग्रह. जनसंघ, म्हणजे जे उगत लोक आपल्या आजूबाजूभोवती गोळा होत आहेत असा जो जनसंघ आहे ना तो टाळा. लौल्य, अति लोभ टाळा. ह्या ही 6 गोष्टी टाळल्या तुम्ही साधं राहायला लागाल, तुमची भक्ती हे टाळलं की तुमची भक्ती वाढेल. या 6 गोष्टीत अडकले अत्याहार, प्रयास, प्रजल्प. प्रजल्प म्हणजे वायफळ गडबड, म्हणजे सिरियल्स ही वायफळ गडबड आहे, त्याचा भगवंताशी संबंध नाही आणि आपल्या भौतिक स्थितीशी संबंध नाही. त्या मालिका बघणं बंद करून टाक. अत्याहार, प्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसंघ आणि लौल्य, 6 गोष्टी सोडल्या तुमचं साधी राहणी कन्फर्म. आणि कशी करायची? उत्साह पाहिजे त्याच्यासाठी, म्हणजे काहीतरी नवीन करताना उत्साह लागतोच. लहान मुलाला कसा चालताना चालायला शिकायला उत्साह असतो, तो पडतो पण चालतो. नवीन सायकल शिकताना कसा उत्साह होता, तसा उत्साह मी साधा राहणार याच्यावर आला पाहिजे. नाही मला ते हायफाय नाही, ते झगमगीत नकोच, मला साधंच हवं. त्याला उत्साह पाहिजे. फक्त उत्साह जाईल का उत्साह टिकेल नाही टिकेल, निश्चय पण पाहिजे. काही गोष्टी मी ठरवल्या जातात किंवा मी सुतीच कपडे घालणार काही हो. मग आपल्या सासूबाईने सुद्धा रेशमी थाट आणून दिला तरी सुद्धा म्हणायचं की नाही मी ठरवलंय सुती कपडे घालणार, किंवा मी साधंच खाणार. मग कोणी छान पॅक करून आणलं काही खाद्यपदार्थ तरी म्हणायचं की नाही बाबा मी ठरवलंय मी साधंच खाणार. तुम्ही एकादशी व्रत चालू करू शकता. एकादशी व्रत हे असं निश्चय करण्यासाठी खूप चांगलं व्रत आहे. 2 वेळचा उपास असतो, तुम्ही करू शकता. धैर्य पण पाहिजे. लगेच रिझल्ट मिळणार नाहीत, लगेच आज ठरवलं मी साधं राहणार, लगेच माझं आरोग्य सुधारलं, माझं बीपी कंट्रोलमध्ये आलं, माझा डायबिटीस गायब झाला, असं होणार नाही. प्रयत्न करावे लागतील आणि धीर धरावा लागेल. आपण आपल्याला जेव्हा पुत्र किंवा पुत्री होते तेव्हा 9 महिने धीर धरतोच ना, दुसऱ्या महिन्यात नाही म्हणत मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. धीर धरावा लागतो. तसंच आहे, नवीन काहीतरी करताना धीर हा धरावाच लागतो. तत्तत् कर्म प्रवर्तना, जे आपण ठरवलं आहे ते काम आपण करत राहणे आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान ग्रहण करत राहणे. संगत्याग, जे आपल्यासारखं वागत नाही त्यांचा संघाचा त्याग करणे, त्यांच्या ग्रुपमध्ये जायची तावडीवर जायची काही गरज नाही. सत्ववृत्ती, आपल्या मनामध्ये नेहमी सत्प्रवृत्ती असली पाहिजे. चांगलं काम हे सत्प्रवृत्ती मनात असेल तरच होतं, दुष्ट प्रवृत्ती मनात असून चांगलं काम कधीच घडत नाही. म्हणूनच मंत्र्या संत्र्यांनी केलेली चांगली प्रोजेक्ट नेहमी फेल होतात, आणि मनात एक असतं आणि बाहेर एक असतं. आणि एखादा खरंच जो समाजसेवी व्यक्ती असतो मग तो कपल्लक असेल स्वतः, तरी त्याचे जी कार्य असतात ते परिपूर्ण होतात, कारण सत् प्रवृत्ती असते त्याच्यामध्ये, तरी सत् प्रवृत्ती ठेवली पाहिजे. आणि ह्या सहा गोष्टींमुळे तुम्ही साधे राहायला लागाल आणि तुमची भक्ती पण वाढेल. उत्साह, निश्चय, धैर्य, कर्मपरायणता, संगत्याग आणि सत्प्रवृत्ती, सहा गोष्टी स्वीकारा, सहा गोष्टींचा त्याग करा, तुमचं पुढचं जीवन हे अगदी साधं आणि विचारसरणी हे अतिशय उच्च असणार. आणि उच्च विचारसरणीसाठी साधं जीवन गरजेचं आहे, आणि तुम्ही साधं जीवन जगायला लागलं की आपोआपच तुमची विचारसरणी उच्च होत जाते. त्यामुळे मी आज उच्च विचारसरणीवर बोललो नाही, केवळ साधं राहणे याच्यावर बोललो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ज्यांना कोणाला सेंद्रिय शेती किंवा गोपालन वगैरे याच्यावर काही प्रश्न असतील, तर आमच्याकडे काही IIT मध्ये शिकलेल्या लोकांचा एक ग्रुप आहे की जो हे सगळं सेंद्रिय शेती किंवा याच्याबद्दल अनेक संशोधन काय काय झालेत ते सगळं त्यांनी एकत्र केलेलं आहे. तर ज्यांना कोणाला इच्छा असेल ते मग इथल्या जे भक्त मंडळी त्यांच्या संपर्कात येऊ शकतात काही प्रश्न असतील तर आपण ते पुढे करू. ज्यांची इच्छा असेल त्यांना मी मदत करायला तयार आहे. हरे कृष्ण. कोणाला काही याच्यावर प्रश्न आहेत का? भारतीय संस्कृतीत प्रश्न विचारत नाहीत पण विचारायला काही हरकत नाही. प्रश्न विचारले नाही की दोन गोष्टी कळतात, एक तर काहीच कळलं नाही त्यामुळे प्रश्न निर्माणच झाले नाहीत, किंवा सगळं काही इतकं कळलं की उद्यापासून वाकी खुर्द वाकी बुद्रुक एकदम साधं राहायला लागलं आश्चर्यकारकरित्या. ते यातलं काय खरं आहे, पहिली गोष्ट का दुसरी? आणि मधलं काहीतरी असतील तर काहीतरी प्रश्न निघतील. तर माझी योग्यता नसताना मी आज इथे तुमच्या पुढे हा साधी राहणी उच्च विचारसरणी हा विषय मांडलाय, तर ह्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर ते तुम्ही सांगू शकता की नाही याच्यापेक्षा आणखीन साधा आम्ही राहतोच. म्हणजे एक असंच मी ऐकलं होतं की कोकणावरल्या माणसांना गांधीजींचं काही आश्चर्य नव्हतं. का आश्चर्य नव्हतं? तर कोकणामधली माणसं पहिल्यापासून अर्धपोटीत होती त्यामुळे हडकुळीत असायची आणि नेहमी पंचावरच फिरायची कारण घाम येतो. त्यामुळे गांधीजीं त्यांच्यामध्ये इतकं साम्य होतं की त्यांचं गांधीजींचं कौतुकच नव्हतं. गांधीजींचं कौतुक कोणाला? मुंबईमधल्या शेठी यांना, दिल्लीमध्ये बसलेल्या शेठी यांना की जे सगळे कोच बीत घालून जाड झालेले. कोकणातल्या लोकांना काय कौतुक? तसं एखाद्या वेळेस तुमचं झालं असेल, आम्हाला काय कौतुक, हे सगळं तर आम्ही पालनच करतोय, तुम्ही काय वेगळं सांगितलं असं असेल तर तेही सांगा. तर माझी अशीच परमेश्वरापुढे श्री श्री राधा गोपीनाथजी पुढे हीच प्रार्थना असेल की वाकी जे गाव आहे एक असं गाव ठरव की जेणेकरून बाकीची गावं येऊन इथे बघतील की अरे तुमच्यामध्ये असं का परिवर्तन झालं की तुम्ही आता बाहेरचं काही करत नाही, बाहेरचं काही आणत नाही, तुमचं सगळं घर सुद्धा बांधलं ते वाकीच्याच मातीतनं, भांडी सुद्धा वाकीतलेच कुंभार बनवताय आणि त्याच्यात तुम्ही करून खाताय, काय काय केलं काय तुम्ही असं नाही, आणि सगळे निरोगी, प्राथमिक आरोग्य केंद्र विकाव, कोणीच म्हणत नाही सुई मारा. असं जर झालं तर ते बघायला मला नक्की आवडेल अशी मी मनोमन प्रार्थना करतो. भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. त्याच्या आधी तुम्ही सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि हा विषय ऐकला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर आजच्या दुसऱ्या दिवशी हरे कृष्ण महामहोत्सव जो विषय होता साधी राहणे उच्च विचारसरणी, तर हा संकेतन फार चांगल्या पद्धतीने मांडला असं मला वाटतं. आणि आम्ही सर्वजण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना